chinimandi.com podcast. विजय डेली शुगर मार्केट अपडेट. आज शुक्रवार 11 सप्टेंबर 2020. डोमेस्टिक मार्केट. देशभर बाजारात मागणी स्थिर राहिली. महाराष्ट्रामध्ये 33 साखरेचा व्यापार 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर 33 भाव 3240 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटकामध्ये 33 साखरेचा व्यापार 3300 रुपये ते 3400 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर 33 भाव 3325 रुपये ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला. उत्तर प्रदेशामध्ये 33 भाव 3360 रुपये ते 3400 रुपये होता. गुजरातमध्ये 33 साखरेचा व्यापार 3231 रुपये ते 3235 रुपये राहिला, तर 33 भाव 3251 रुपये ते 3261 रुपये प्रति क्विंटल राहिला. तमिळनाडूमध्ये 33 व्यापार 3390 रुपये ते 3450 रुपये होता, तर 33 भाव 3450 रुपये ते 3500 रुपये राहिला. इंटरनॅशनल मार्केट. लंडन वर्ल्ड शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $358.10 प्रतिटन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 11.90 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 73.583 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.2820 मध्ये झाला. क्रूड फ्युचर 2742 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $37.23 होते. इक्विटी. BSE सेन्सेक्स 14.23 अंकांनी वर येऊन 38,854.55 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 15.20 अंकांनी वर येऊन 11,464.45 अंकावर बंद झाला.